आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। देशाचा परकीय चलन साठा 692.29 अब्ज डॉलर्स या उच्चांकावर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार। मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या इशाऱ्यानंतर शहरात हाय अलर्ट जारी। आणि मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या तिरिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा तैवानच्या जोडीशी सामना। जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज जम्मू इथं प्रचारसभेत बोलत होते। या निवडणुकांनंतर जम्मू काश्मीरमध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल असं ते म्हणाले। विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरच्या 40 मतदारसंघांमध्ये येत्या मंगळवारी मतदान होणार आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचीही प्रचारसभा आज जम्मू इथं होणार आहे। दरम्यान केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका शांततेत पार पडत असल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी समाधान व्यक्त केलं आहे। ते काल जम्मू काश्मीरमध्ये कथुआ इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते। हरियाणात 90 विधानसभा मतदारसंघांमध्येही येत्या 5 तारखेला मतदान होणार असून तिथंही प्रचारानं वेग घेतला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अंबाला, कुरुक्षेत्र आणि रेवारी मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या। काँग्रेस नेत्या कुमारी सेलजा यांच्याही प्रचारसभा काल कलनवाली आणि दबवाली इथं झाल्या। भारताच्या परकीय चलन गंगाजळीत 2.83 अब्ज डॉलर्सनं वाढ होऊन तो 20 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 692.29 अब्ज डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचलाय। गेल्या आठवड्यात यात 22.30 कोटी डॉलर्सची वाढ झाली होती। भारताच्या सुवर्णसाठा मूल्यातही 72.60 कोटी डॉलर्सनं वाढ होऊन तो 63.61 कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून देशाच्या विशेष आहरण अधिकारातही 12.10 कोटी डॉलर्सनं वाढ होऊन तो 18.54 कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे। भारताची जागतिक पोलाद निर्मिती क्षमता 2.5 अब्ज टनांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद राज्यमंत्री भूपतीराजू श्रीनिवास वर्मा यांनी दिली आहे। खनिज धातू धातुशास्त्र परिषदेच्या उद्घाटनावेळी ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते। पोलाद उद्योगातली कार्यक्षमता आणि तंत्रज्ञानातल्या नवोन्मेषाचं वर्मा यांनी कौतुक केलं। यामुळे पोलाद निर्मितीची क्षमता वाढल्याचं त्यांनी सांगितलं। भारतानं आर्थिक वर्ष 2023-24 144 अब्ज टन पोलाद निर्मिती केल्याची माहिती वर्मा यांनी यावेळी दिली। आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंतर्गत गेल्या 3 वर्षात 67 कोटी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट्स अर्थात आभा खाती तयार करण्यात आली आहेत। आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या स्थापनेला काल 3 वर्ष पूर्ण झाली। त्यानिमित्त आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। 42 कोटी आरोग्य नोंदी या आभा खात्याशी संलग्नित आहेत। देशाची डिजिटल आरोग्य सुविधा सुलभ कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन गेल्या 3 वर्षांपासून काम करत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्क इथं बिमस्टेक परिषदेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। भौतिक सागरी आणि डिजिटल संपर्क सुधारण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली। तसंच क्षमता विकास कौशल्य विकास यावरही भर देण्याबाबत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी वार्ताहरांना सांगितलं। बिमस्टेक सेंटर ऑफ एक्सलन्सचा विकास करणं हा सामूहिक संकल्प असल्याचंही ते म्हणाले। थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे। देशाभिमानासाठी प्राणांची आहुती देणारे भगतसिंग अमर शहीद असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। शहीद भगतसिंगांनी केवळ ब्रिटिश राजसत्तेला आव्हान दिलं असं नव्हे तर मातृभूमीचं स्वातंत्र्य आणि समृद्धीकरता आयुष्य अर्पण केलं असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही शहीद भगतसिंगांना आदरांजली वाहिली आहे। गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे। 70 वर्षांहून जास्त काळाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लता मंगेशकरांनी गायलेली 25,000 जास्त गाणी ध्वनिमुद्रित झाली। केवळ देशातच नव्हे तर भाषा प्रांत आणि वयाच्याही सीमा ओलांडून त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत। लता मंगेशकरांचे बंधू ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी श्रद्धांजलीपर लिहिलेल्या लेखात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी लता मंगेशकर यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचा उल्लेख केला आहे। लताजींना आदरांजली वाहण्यासाठी संगीताचे विविध कार्यक्रम होत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी लता मंगेशकरांना आदरांजली वाहिली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज एक दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या हैदराबाद इथल्या नालसार विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिकंदराबाद इथल्या राष्ट्रपती निलयामधल्या भारतीय कला महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येईल. 8 दिवस चालणाऱ्या या कला महोत्सवात ईशान्येकडच्या राज्यातल्या कला, हस्तकला आणि पाककला सादर केल्या जाणार आहेत. या महोत्सवात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरातले कलाकार सहभागी होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या 29 सप्टेंबर रोजी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 114वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणी वृत्त संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर प्रसारित केला जाईल. मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. आगामी नवरात्रोत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा त्यात समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं भाविकांसाठी नियम जाहीर केले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या युवा सेनेचे उमेदवार सर्व 10 जागांवर विजयी झाले. खुल्या प्रवर्गातल्या 5 जागांवर प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले. राखीव प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर, धनराज कोहजाडे, शशिकांत झोरे, मयूर पांचाळ आणि स्नेहा गवळी हे उमेदवार निवडून आले आहेत. स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. पर्यावरण रक्षणासाठीही हे अभियान उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातले सांजा पंचायत समितीचे अधिकारी शंकर भांगे यांनी अभियानाविषयी सांगितलं.
धाराशिव तालुक्यातील 125 गावांमध्ये स्वच्छता ही सेवा अंतर्गत परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता याचा संदेश देणे, तसेच शासकीय आणि सार्वजनिक उपक्रमाच्या ज्या इमारती आहेत त्या स्वच्छ करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच गावोगाव स्वच्छता केली जाते आणि या सगळी स्वच्छता केलेल्या आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या लोकांचं 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये स्वागत आणि सत्कार सुद्धा केला जाणार आहे.
स्वच्छता ही सेवा अभियानाविषयी जिल्हा परिषद शाळेतली विद्यार्थिनी प्रिया गायकवाड म्हणाली.
माझे नाव प्रिया पांडुरंग गायकवाड. मी आता 10वी वर्गात शिकत आहे. आमच्या शाळेत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता सेवा हे अभियान राबवले आहे. झाडांची लागवड केली आहे, एक मेड मातेसाठी असे कार्यक्रम राबवले आहेत. तसेच आम्ही आता दौडी करणार आहोत, सायकल रनिंग ही केली आहे. त्याच्यामुळे परिसर स्वच्छतेची सेवा खूप चांगली आहे हे आम्हाला समजते.
दिग्गज ब्रिटिश अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचं वयाच्या 89व्या वर्षी लंडन इथं निधन झालं. हॅरी पॉटर या गाजलेल्या सिनेमातली प्रोफेसर मिनर्वा मॅकगोनागल ही त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. स्मिथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 50 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या. 1969 मधील दि प्राईम ऑफ मिस जीन ब्रॉडी आणि 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या कॅलिफोर्निया सूट या सिनेमांसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. मकाओ ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत आज भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा उपांत्य फेरीचा सामना तैवानच्या जोडीशी होत आहे. त्रिसा आणि गायत्री या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या जोडीचा 21-12, 21-17 असा सहज पराभव केला होता. या जोडीची या वर्षातली ही दुसरी उपांत्य फेरी गाठण्याची वेळ आहे. यापूर्वी त्यांनी सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे लांबणीवर पडला आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात काल बांगलादेशच्या संघानं पहिल्या डावात 3 गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या होत्या. महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगाल, उपहिमालयीन क्षेत्र, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तराखंडात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरची जनता दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विरोधात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशाचा परकीय चलनसाठा 692.29 कोटी डॉलर्स या उच्चांकावर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या इशाऱ्यानंतर शहरात हाय अलर्ट जारी. आणि मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा तैवानच्या जोडीशी सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.